विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. संतश्री ज्ञानेश्वर माऊली आणि संतश्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सोयीसाठी आरोग्य विभाग 258 आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावर हा दवाखाना सुरू असेल. पालखी मार्गावर 32 ठिकाणी अतिदक्षता विभागातील सोयी सुविधा असणाऱ्या 87 खाटा सज्ज असतील, तसंच 707 रुग्णवाहिका 24 तास वारकऱ्यांच्या मदतीसाठी असतील. महिलांसाठी प्राथमिक उपचारांची 4,500 पाकिटं प्रत्येक दिंडी प्रमुखाकडे सोपवली जाणार आहेत. दरम्यान पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी, नियंत्रण कक्ष उभारावा, वारकऱ्यांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचा 25वा वर्धापन दिन आज अजित पवार गटातर्फे मुंबईत आणि शरदचंद्र पवार गटातर्फे पुणे आणि अहमदनगरमध्ये साजरा होत आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आपण काम करत आहोत. जनतेची सेवा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी भावना शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केली. खासदार सुप्रिया सुळे आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मिळकत कराच्या थकबाकीच्या वसुलीसाठी पुणे महापालिकेनं 2020-21 आणि 21-22 या वर्षात अभय योजना आणली होती. या योजनांमुळे महापालिकेचं 275 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. या योजनेचा ज्या मिळकतधारकांनी फायदा घेतला त्यातील 98,000 अधिक लोक पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती उघड केली आहे. राज्यात यंदा जानेवारी ते मे या काळात डेंग्यूचे 1,27,140 संशयित रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 81,731 होती. यंदा निदान झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या 1,755 आहे. गेल्या वर्षी ही संख्या 1,237 होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या यंदा वाढली आहे अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी दिली. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थॉल्मॉलॉजी आज पुण्यात नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी रुग्णांची तपासणी तसंच मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्यात आला. त्याचबरोबर खडकीच्या क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमधल्या जवानांसाठी नेत्रदान समज आणि गैरसमज या विषयावर डॉ मिलिंद भोई यांचं व्याख्यान झालं. या कार्यक्रमात अनेक जवानांनी नेत्रदानाचा संकल्प केला. कलाश्री संगीत मंडळ आणि औंध सोशल फाउंडेशनच्या वतीनं येत्या 14 ते 16 जून या कालावधीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आयोजकांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली, देवकी पंडित, शर्वरी जमिनीस यांच्यासह अनेक नामांकित कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. पुण्यात गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं बालगंधर्व रंगमंदिर आणि पुणे महामेट्रोच्या काही स्थानकातही गळती झाल्याचं उघड झालं आहे. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून बालगंधर्व रंगमंदिराची संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली होती. एका नाटकाचा प्रयोग सुरू असताना ही गळती झाल्यानं महापालिकेच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महापालिकेनं मात्र ही गळती किरकोळ स्वरूपाची असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दुसरीकडे महामेट्रोच्या आनंदनगर आणि सिव्हिल कोर्ट स्थानकातही या पावसानं गळती झाली. ही स्थानकं उघड्यावर असल्यानं पावसाचं पाणी थेट फलाटावर येत असल्याचं स्पष्टीकरण महामेट्रोनं दिलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात नैशा रेवसकर हिनं विजेतेपद पटकावत विजेतेपदाचा चौकार नोंदवला. तिनं यापूर्वी 15, 17 आणि 19 वर्षाखालील गटात अजिंक्यपद मिळवलं होतं. पुरुष गटात संस्कार बसाक यानं चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. पुणे आणि परिसरात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. उद्याही शहरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा होता पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.